भाषा आपली सर्वांचीच.
लेख 47वा.
चांगली भाषा. चांगली भाषा म्हणजे काय हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो, आणि त्यामुळेच प्रत्येक जण त्याबाबतीत विचार करून चांगल्या भाषेची स्वतःची व्याख्या बनवत असतो. आपल्या प्राचीन परंपरेतही चांगल्या बोलण्याबाबत सत्यम वद आणि प्रियम वद असे दोन मानदंड अत्यंत आग्रहानं सांगितलेले आहेत. बोलण्याचा प्रश्न हा नेहमीच व्यक्तीशी संबंधित असतो, तो संवाद असतो. समाजाशी किंवा समूहाशी त्याचा संबंध नसतो हेही लक्षात घेण्याजोगं आहे. समूहाकडून किंवा समाजाकडून अपेक्षा असते ती जाणीवेची, सामंजस्याची, न्यायाची वगैरे. प्राचीन काळातली सत्यम वद ही कल्पना उघडउघड नाही तरी प्रत्यक्षात मागे पडलेली असली तरी प्रियम वद ची कास मात्र व्यवहार चतुर लोकांनी सोडलेली नाही. सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायात वगैरे उपदेशाच्या काळापासून आजपर्यंत चांगल्या भाषेच्या कल्पनेतही अनेक स्थित्यंतरं घडलेली दिसतात. भाषेच्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या पद्धतींचं भान ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण ते भान सुटल्यास त्याला आपल्या भाषेतून अभिप्रेत असं काहीच मिळत नाही. म्हणजे भाषेतून, भाषेच्या माध्यमातून जे काय साधायचं असतं तेच हाती लागत नाही. काही दशकांपूर्वी बोलताना किंवा लिहिताना भारदस्तपणा दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असे. सर्वसामान्यांना कळणार नाही अशा एखाद्या ग्रीक, लॅटिन, संस्कृत वगैरे उद्धरणांनाच सुरुवात करायची असा अलिखित नियमच होता. बोलण्याच्या लिहिण्याच्या ओघात अनेक गोष्टी गृहीत धरून आपलं अगडबंब वाचन विद्वत्ता दिसेल असे उल्लेख वरचे वर करत राहायचं. अनेक श्लोक, सुभाषित अनेकदा ओढून ताणूनच वापरायची. मोठमोठी पल्लेदार वाक्यरचना करायची की वाचकाला दम लागला पाहिजे. समोरच्याला आपलं बोलणं लिहिणं कळत आहे असं गृहीत धरून हे सगळं चालत असे, आणि प्रत्यक्षात ते सर्वांना कळत नसे. म्हणूनच मला त्यातलं फार काय कळलं नाही हो, पण लेखन, भाषण विद्वत्तापूर्ण झालं असं अनेक जण त्या काळी म्हणत असत. पण पुढे असा काळ आला की बहुसंख्य श्रोत्यांना, वाचकांना अन्य भाषेतली उदाहरणं मुळीच कळेनाशी झाली, तेव्हा विद्वानांनी त्यावर एक नामी उपाय शोधून काढला. संस्कृत उद्धरण समोरच्या माणसाच्या डोक्यावर, कानांवर हाणायचं, नि मग ह्याचा अर्थ असा की म्हणून त्याला त्याचं मराठी भाषांतरही ऐकवायचं. अशा प्रकारची शैली एकेकाळी अनेक लेखकांना प्रिय होती. जगातल्या इतर भाषांमध्येही ती प्रचलित होती. श्रोत्यांना हैराण करणारी ही डायना असुरी शैली पुढे सुदैवानं मागे पडली. आज मराठीतच नव्हे तर इंग्लिश, जर्मन वगैरे बहुतेक सर्वच भाषांमध्ये साधी, सोपी, सरळ, सुटसुटीत भाषा वापरण्याची शैली वापरात आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे ते जास्तीत जास्त सोपं करून समोरच्याला सांगणं, सांगता येणं हाच खरं तर चांगल्या भाषेचा पहिला निकष आहे, सर्वोत्तम वापर आहे. तो जर साधता आला तर त्याला प्रासादिक शैली म्हणतात. ही प्रासादिक शैली हस्तगत, खरं तर मुखोद्गत करण्यासाठी मात्र सामान्यतः प्रयत्न करावे लागतात. मुळात म्हणजे आपल्या मनात मानवजातीबद्दल नव्हे तर एकूण सृष्टीबद्दलच अपार प्रेम असायला पाहिजे. मी बुवा असंच लिहिणार, वागणार पाहिजे तर समजून घ्या, नाही तर गेलात उडत, अशी बेपर्वा वृत्ती असल्यास प्रासादिकता मिळवणं अवघडच. तेव्हा मुळात अपार प्रेम हवं, आपण काय सांगणार आहोत त्याबद्दल पूर्ण निष्ठा हवी, आपलं म्हणणं समोरच्याला कळलंच पाहिजे असा प्रेमळ आग्रह असेल तरच प्रासादिकता येऊ शकते. मराठीतल्या ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदासांपासून म्हणजे अगदी कोणत्याही काळापासून कोणत्याही काळापर्यंतच्या मराठी संतांचीच नव्हे तर जगातल्या इतर कोणत्याही भाषेतल्या संतांची भाषा पहा, अगदी वाल्मिकी किंवा व्यास यांचीही, ती नेहमीच अतिशय सोपी, सहजपणे मनाला भिडणारी, हृदयाचा ठाव घेणारी असते. त्यात कुठेही गूढ, तांत्रिक वगैरे भाग नसतो. भाषेत रस असणाऱ्यांनी बायबल हा ग्रंथ अवश्य पहावा, वाचावा. धर्मग्रंथ मानल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये मला वाटतं भाषिकदृष्ट्या इतका प्रासादिक असलेला ग्रंथ दुसरा नसावा. तो इतका प्रासादिक होण्याचं कारण एकच, ते म्हणजे सांगणाऱ्यांच्या मनात भक्ताबद्दल असलेलं प्रेम, कळकळ आणि आपल्या विचारांवरची अपार निष्ठा. सांगणाऱ्याच्याच मनात किंतू असेल, लबाडी असेल, इतरांपासून काही लपवून ठेवण्याची वृत्ती असेल, अनास्था असेल, तर प्रासादिकता कुठून येणार? आपल्या दैनंदिन जीवनातही आपल्या अवतीभोवतीची शेकडो उदाहरणं तपासता येतील. उदाहरणार्थ राजकीय नेते, खोटं खोटं असलं तरी बऱ्यापैकी प्रासादिक बोलतात, कारण त्यांचं बोलणं समोरच्यांना कळणं आवश्यक असतं. त्यांच्या खऱ्या खोट्या आश्वासनांची भुरळ पडण्यासाठी तरी मतदार श्रोत्यांना त्यांचं बोलणं समजायलाच पाहिजे. त्यामुळे नेते मंडळी प्रासादिक बोलतात, पण अधिकारी मंडळी ठोकळेबाज, नियमांवर बोट ठेवणारी उत्तरं देतात, कारण आपण जनतेसाठी आहोत याचं भानच त्यांना राहिलेलं नसतं. किंबहुना तमाम जनता आपल्याच सेवेसाठी आहे असा दृढ विश्वास असतो, निवर्तनही. त्यामुळे संवादच संपतो, नि प्रासादिकतेचा प्रश्नच उरत नाही. पण उत्तम कारभार करणारे लोकहितवादी अधिकारी स्वाभाविकपणे प्रासादिकच बोलतात, ह्याचा सुखद अनुभव आपण सहजतेनं कधीकधी घेऊ शकतो, घेत असतो. आई प्रासादिक बोलते, वडील बऱ्याचदा नियमबद्ध बोलतात. चांगले शिक्षक आणि वाईट ह्यांच्यात नेमका हाच फरक असतो. चांगल्या भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोजकेपणा, कुठे थांबायचं हे कळणं.